नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या दर्यो माहिती सेवा केंद्र, गोंय विद्यापीठ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिकारिणी हांच्या मदीं आयज एकवटीत दर्यो संशोधन संबंधातली कबलात जाली. राष्ट्रीय आदिवासी समन्वय मंच आणि गाकुवेत फेडरेशन हांच्या जोडपालवान आयोजित 10व्या आदिवासी राष्ट्रीय अधिवेशनाची आयज नावेली मडगांवां सुरवात जाली. येरादारी संचालनालयाच्या फोंडा विभागान आयोजित रस्तो सुरक्षा सप्तक कार्यावळी निमतान आयज फोंड्यां जागृतायेच्यो कार्यावळी जाल्यो. आनी पणजे टपाल कार्यालयान 30 सप्टेंबराक 63व्या टपाल अदालतीचें आयोजन केलां. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या इंडियन नॅशनल सेंटर ऑफ ओशन इन्फॉर्मेशन सर्विसीस आणि गोंय विद्यापीठाच्या स्कूल ऑफ अर्थ ओशन अँड ॲटमॉस्फियरीक सायन्स आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हांच्या मदीं आयज दर्यादीग आणि आपत्ती व्यवस्थापनाविशीं संशोधन करपाच्या हेतान आयज कबलात जाल्या. दर्यातल्या घडपी सैमीक आपत्तीविशीं ह्या संशोधनावरवीं म्हायती मेळप सोपें जातलें. हातूंतल्यान गोंयच्या दर्यादेगेची राखण जातली. नुस्तेमार दर्यादेगेर आशिल्ले गांव पर्यटकांची राखण करपा खातीर प्रगत सल्लो आनी डेटा ह्या संशोधनावरवीं मेळटलें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां.
State Disaster Management Authority, and we are strengthened the preparedness of the coastal flood, storm surge and tsunami risk. We have updated our standard operations procedure. We have invested the community awareness. We are working closely with the IMD and Incoisis to receive the timely warnings. But as hazards is grown frequently and intensely, and we must strengthen our partnership of the state, national and community so that no village, no fisherman, no tourist is left unprotected. This is why the today's conclave is important.
ह्या वेळार उलयतना गोंय विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन हांणी म्हळां की गोंय विद्यापीठा वतीन दर्याच्या खंयच्या भागांत चड नुस्तें आसा ताची म्हायती दिवपी खासा एप गोंय विद्यापीठ तयार करता. ह्या एपाचो गोंयच्या रापणकारांक फायदो जातलो अशी म्हायती तांणी दिल्या.
25% of the people are basically, you know, depending on ocean related resources for their livelihood. So therefore, how to help them? Science has been going on. But then that science or the research output coming out of the laboratory should not be confined in that. Rather, it should be applicable. And I am very happy to inform in front of my Honorable CM is that we are in the process of developing an app which would help the fishermen to identify potential fishing zone.
या वेळार इंडियन नॅशनल सेंटर ऑफ ओशन इन्फॉर्मेशन सर्विसचे संचालक दोतोर बालकृष्ण नायर तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. राष्ट्रीय आदिवासी समन्वय मंच आणि गाकुवेत फेडरेशन गोंय हांच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या 10व्या आदिवासी राष्ट्रीय अधिवेशनाची आयज नावेलेच्या मनोहर परिकार इंडोर स्टेडियमांत सुरवात जाली. आयज ह्या अधिवेशनाचे उक्तावण जाले. ह्या वेळार आदिवासी समन्वय मंचाचे अध्यक्ष डॉ सुनील परहाड, निमंत्रक आणि सल्लागार अशोक चौधरी, गाकुवेत फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, सल्लागार रवींद्र वेळीप तसेच राज्यातल्या आणि देशातल्या हेर आदिवासी नेत्यांनी हाजीर आशिल्ले. ह्या वेळार आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या प्रतिनिधींनी आपल्या राज्यातले पारंपारीक नाच सादर केले. त्या उपरांत गोविंद शिरोडकर आणि सगळ्यांक येवकार दिवन ह्या अधिवेशनाचो मुखेल उद्देश सांगलो. ह्या अधिवेशनात सुमार 25 राज्यातले सुमार 2000 प्रतिनिधी हाजीर आशिल्ले अशी माहिती आयोजकांनी दिली. आयज दरेका राज्यातल्या प्रतिनिधीन आपल्यो समस्या आणि गरजो सांगल्यो आणि त्यो सुटावे करपा खातीर खंयचे उपाय करचे पडटले हाचेर विचारांचो आदान प्रदान केलो. सांजेवेळच्या परिसंवादान आदिवासी समाजातल्या तज्ञांनी सैमा मुखार आशिल्ली आव्हानां आणि उपाय, भारतीय संविधानान आदिवासी खातीर केल्ली तरतूद, पारंपारीक आणि कायदेशीर हक्क, आंतरराष्ट्रीय देशी हक्क हांचे विशीं आपले विचार मांडले. सांजेवेळा सांस्कृतिक कार्यावळ घडोवन हाडली. सीपी राधाकृष्णन हांणी आयज भारताचे 15व्या उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून सोपूत घेतलो. राष्ट्रपती भवनात जाल्ल्या सोपूत सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तांकां सोपूत दिलो. राधाकृष्णन हे आदी महाराष्ट्राचे राज्यपाल आशिल्ले. ही आसा एक कळवणी. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांची GST रिफॉर्म्स विशयाचेर घेतिल्ली खासा मुलाखत आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय आणि FM चॅनला वयल्यान तुमकां आयकुपाक मेळटली. ही मुलाखत 2 भागांत जातली. पयलो भाग फाल्यां शेनवारा सकाळी 7:30 वरांचेर आणि दुसरो भाग आयतारा सकाळी 7:30 वरांचेर प्रसारीत जातलो. ह्या मुलाखतीचे परतून प्रसारण दनपारा 12 वरांचेर आयकुपाक मेळटलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आधुनिकतेक आपणायत पारदर्शक न्याय वेवस्था आनी गोंय खातीर योग्य कार्यक्षम पुलीस दळ उभारपा खातीर गोंय सरकार आनी गृह खातें सदांच कार्यरत आसता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. पुलीस अभियोग आनी न्यायालयीन 65 अधिकाऱ्या वांगडा नव्या गुन्यांवकारी कायद्या विशीं प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप कार्यावळींत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयताले. ह्या वेळार पुलिसां खातीर घटमूट भलायकी मेळची ह्या हेतान गोंय पुलिसां खातीर गोवा पुलीस योस्का एप मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी चालीक लायले. पुलिशेन घटमूट भलायकी आशिल्ले पुलिसूच समाजाक बरी सेवा दिवंक शकतात अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांत म्हळां. येरादारी संचालनालयाच्या फोंडा विभागान आयोजित केल्ल्या रस्तो सुरक्षा सप्तक कार्यावळी निमतान आयज कुर्टी फोंडा वाठारांत जागृतायेच्यो तरेकवार कार्यावळी जाल्यो. ह्या निमतान श्री अमेय विद्याप्रसारक मंडळ उच्च माध्यमीक शाळेच्या विद्यार्थ्यां खातीर आनी दादा वैद्य हायस्कुलाच्या विद्यार्थ्यां खातीर 14व्या राज्य सुरक्षेच्या सप्तका निमतान निबंध आनी चित्रकला सर्त आयोजित केल्ली. अपघातान दुख सुरक्षेन सुख ह्या मध्यवर्ती संकल्पनेचेर ह्यो सर्ती जाल्यो. यशस्वी सर्तकांक येरादारी संचालनालयाच्या फोंडा विभागाचे सहाय्यक संचालक राजेश नायक आनी सहाय्यक येरादारी निरीक्षक भार्गव कोरडे हांणी इनामां दिली. अमेय उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाण, दादा वैद्य हायस्कूल मुख्याध्यापिका सुषमा पाटील या वेळार हाजीर आशिल्ल्यो. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यो कार्यक्रम अधिकारी निशा गावडे हांणी कार्यावळीचे सूत्रसंचालन केले. भारतीय टपाल विभागाच्या गोंय वाठारांतल्या पणजी पोस्ट मास्टर जनरल कार्यालया वरवीं 30 सप्टेंबराक 63व्या क्षेत्रीय पावड्या वयल्या टपाल अदालतीचें आयोजन केलां. ही अदालत सकाळी 11 वरांचेर सुरू जातली. कागाळीचें आयकुपाक तशेंच त्यो पयस करपा खातीर टपाल विभागा वरवीं अशी अदालत आयोजीत करतात. ह्या अदालती वेळार टपाल स्पीड पोस्ट काउंटर सेवा बचत बँक आनी मनी ऑर्डरच्या भरूंक नाशिल्ल्या पेमेंट संबंदांतल्यो कागाळी हाताळटात. इच्छूक गिरायकांनी तांच्यो टपाल सेवा संबंदातल्यो कागाळी 2 प्रतिनिधी सहाय्यक संचालक टपाल सेवा 1 पोस्टमास्टर जनरल कार्यालय गोवा वाठार पणजी 403001 ह्या नाम्याचेर धाडून दिवचे. कागाळी घेवपाची निमणी तारीख 20 सप्टेंबर मेरेन आसा अशें कळीत केला. बोंडगिणी म्हापशां 350 mm ताकीच्या स्थलांतरीत उदकाच्या पायपाचे भितरले कनेक्शन जोडणीचें काम मंगळारा 16 तारखेक पिवपाचें उदक पुरवण खातें सुरू करतले. हाका लागून त्या दिसा आसगांव हणजूण कायसू पर्रा हडफडे नागवा ह्या पुराय पंचायत वाठारांत तशेंच कलंगूटच्या कांय वाठारांनी मर्यादीत उदकाची पुरवण जातली. आनी खेळांत उझबेकिस्तानांत जाल्ल्या फिडे ग्रँड स्विच बुद्धीबळाच्या 7व्या फेरयेन भारतीय ग्रँडमास्टर निहाल सारीन हाणें इराणच्या परम मगसुल्लूक हाका हारयलो. राज्यांत फाटल्या 24 वरांत पावसाचें वातावरण आसा खंयच नेटाचो पावस वा गडगड जाल्ल्याची नोंद ना. कांय जाग्यांचेर हलको पावस पडला. आयज सकाळीं वेधशाळेन केल्ल्या नोंदी प्रमाण पणजे चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें तापमान 24.5 डिग्री सेल्सियस इतलें आसलें, जाल्यार मुरगांवां चडांत चड तापमान 30.8 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 24.8 डिग्री सेल्सियस तापमान नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या दर्यो माहिती सेवा केंद्र गोंय विद्यापीठ आनी राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन अधिकारणी हांच्या मदीं आयज एकवटीत दर्यो संशोधन संबंदातली कबलात जाली. राष्ट्रीय आदिवासी समन्वय मंच आनी गाकुवेत फेडरेशन हांच्या जोडपालवान आयोजीत 10व्या आदिवासी राष्ट्रीय अधिवेशनाची आयज नावेली मडगांवां सुरवात जाली. येरादारी संचालनालयाच्या फोंडा विभागान आयोजित रस्तो सुरक्षा सप्तक कार्यावळी निमतान आयज फोंड्या जागृतायेच्यो कार्यावळी जाल्यो. आनी पणजी टपाल कार्यालयान 30 सप्टेंबराक 63व्या टपाल अदालतीचें आयोजन केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.